बाल मजूर कुणाला म्हणावे व तसेच बाल मजुरीमुळे काय दुष्परिणाम होतात?